नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. AI ड्राफ्ट पॉलिसी तयार करपाचे फाटभुंयेर म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी गोवा टॅक्नोलॉजी असोसिएशन, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीच्या जाळवणदारां कडेन खासा बसका घेतली. प्रितम हरमलकार आनी अंकिता कामत हांणी दाखल केल्ल्या याचिकांक परवानगी दिल्या उपरांत गोंय फाटो मुंबय उच्च न्यायालयान फोंडा विधानसभा पोटवेंचणुकेची अधिसुचना रद्द केली. गोंयच्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळार लोकसभा सभापती ओम बिर्ला हांचे आगमन जाले. गोंय विधानसभा आनी CPA इंडिया रिजन झोन 8 आयोजित परिषदेत मुखेल सोयरे म्हण ते हाजीर रावतले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्री आनी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी हांच्या जोडपालवान नामनेचे शास्त्रज्ञ आनी गोंयचे पूत प्राध्यापक रघुनाथ माशेलकार हांचो भोवमान सुवाळो आयोजित केला. आतां पुराय खबरो. AI ड्राफ्ट पॉलिसी तयार करपाच्या फाटभुंयेर म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी गोवा टॅक्नोलॉजी असोसिएशन, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीच्या जाळवणदारां कडेन खासा बसका घेतली. ह्या वेळार AI मळावेल्या जाळवणदारां कडल्यान 57 सुचोवण्यो आयल्यात. AI ड्राफ्ट पॉलिसी 100 दिसां भितर तयार करपाची सरकारान मोख दवरल्या अशी म्हायती ह्या पयली मंत्री रोहन खंवटे हांणी अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळार दिल्ली. AI फॉर गव्हर्नन्स अँड सोशल इम्पॅक्ट कार्यशाळा, नागरीक सेवा खातीर AI चॅटबॉट सुरू करप आनी गोवा AI हॅकथॉन सुरू करप हाचे विशीं ह्या वेळार चर्चा जाली. तशेंच शिक्षण आनी कुशळटाय हाचेरूय ह्या मिशनांत खर भर दिला. शाळा आनी महाविद्यालयांनी AI ची वळख करून दिवप, AI लॅब स्थापन करप आनी शिक्षकांक प्रशिक्षण दिवपाची येवजण आसा. AI चड सुलभ करपाच्या यत्नांत कोंकणी LLM तयार करपा खातीर भाशिणी वांगडा भागीदारी करप हांचो आस्पाव जाता. ते भायर DITE अँड C खात्या खातीर AI रेडिनेस इंडेक्स आशिल्ल्या AI कोश प्रकल्पाचेर काम करता आनी गोंयांत AI सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करपाची येवजण आसा अशी म्हायती ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. प्रितम हरमलकार आनी अंकिता कामत हांणी दाखल केल्ल्या याचिकांक परवानगी दिल्या उपरांत गोंय फाटो मुंबय उच्च न्यायालयान फोंडा विधानसभा पोटवेंचणुकेची अधिसुचना रद्द केली. न्यायालयाच्या आदेशा उपरांत 9 एप्रिलाक जावपी मतदान रद्द केलां. ह्या याचिका मदीं वेंचणुकेच्या अधिसुचोवणेक आवाहन दिल्ले आनी न्यायालयाच्या ह्या निर्णयान सुरू आशिल्ली वेंचणूक प्रक्रिया प्रभावीपणान थांबल्या. मुखावेल्या कार्यवाही बाबत प्रशासनाकडच्यान निर्देशांची प्रतिक्षा आसा.
पिटिशनां जी फायल जाल्ली दोन, हांचेर ग्राउंड कितें आशिल्लो की जर आतां इलेक्शन जाली ताचे उपरांत जर नवो MLA जातलो ताका 1 वर्सा परस कमी टेन्युअर मेळटलो एज एन MLA. आनी एक रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल एक्टाचे एक सेक्शन आसा, सेक्शन 151A, त्या बेजिसाचेर पिटिशनरचे म्हणणे आशिल्ले की ताका 1 वर्स मेळना हाज्या कारणान इलेक्शन कमिशन इलेक्शन घेवंक शकना. आनी ते एक बॉम्बे हायकोर्टाचो नागपूर बेंचाचो जजमेंट आसा, त्या केसीचेर रिलायन्स करून ते म्हणटाले की इलेक्शन कॅन्सल कर. सो हायकोर्टान तांचे म्हणणे मान्य केले आनी ती इलेक्शना कॅन्सल केल्या.
विधानसभेचो 5 वर्साचो कार्यकाळ सोपपाक 1 वर्सा परस उणो काळ आशिल्ल्याचे सांगून फोंडेची पोटवेंचणूक रद्द करपाचो निवाडो गोंयच्या मुंबय उच्च न्यायालयान दिला. वेंचणुकेंत भाजपा वतीन रितेश नायक, काँग्रेस पक्षा वतीन केतन भाटीकार जाल्यार आम आदमी पक्षा वतीन गितेश नायक हे उमेदवार वेंचणूक रिंगणात आशिल्ले. फाटल्या कितल्याशाच दिसा सावन पोटवेंचणुके खातीर प्रचार चालूच आशिल्लो. पोस्टल मतदानूय जाल्ले. घराघरांनी प्रचार, बसका आनी जाहीर सभा अशे तरेन उमेदवारांनी प्रचार चलयल्लो. न्यायाधीश वाल्मिकी मिनेझीस आनी अमित जामसंडेकर हांणी हो निवाडो दिला. गोंयच्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळार लोकसभा सभापती ओम बिर्ला हांचे आगमन जाले. शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिनो हांणी तांकां येवकार दिलो. गोंय विधानसभेत CPA इंडिया रिजन झोन 8 परिषदेंत मुखेल सोयरे म्हूण ते हाजीर रावतले. ही परिशद 9 ते 10 एप्रील 2026 ह्या काळांत गोवा मॅरियट रिझॉर्ट मिरामार हांगा आयोजीत केल्या. गोंय विधानसभेच्या जोडपालवान आयोजित राष्ट्रकुल संसदीय संघ CPA, भारत प्रदेश झोन 8 अस्तंत विभाग परिषदेत अस्तंत भारतातल्या वरिष्ठ संसदीय फुडाऱ्यांक एकठांय हाडून मुखेल शासन आनी उदरगतीच्या प्राधान्यांचेर चर्चा करपाची अपेक्षा आसा. आंतर संसदीय सहकार घटमूट करप आनी प्रादेशीक आनी राष्ट्रीय प्रस्नांचेर अर्थपूर्ण संवाद सादप हो हे परिषदेचो हेत आसा. तशेंच शासनातल्या समकालीन आव्हाना खातीर कायदेशीर उत्तम पद्दतींचो आनी सहकार्याच्या पद्दतींचो आदान प्रदान करपाक एक मंच म्हणून काम करतले. या परिषदेत 9 एप्रील 2026 दिसा जावपी 2047 मेरेन विकसित भारताची ध्येया साध्य करपाक तरणाट्या आमदारांची भूमिका आनी 10 एप्रील 2026 दिसा जावपी वेपार, पर्यटन, शारीकरण, पर्यावरण आनी दर्यादेगेवेल्या जोडणीत झोन 8 प्राधान्यताय अशी 2 विशयात्मक पूर्ण अधिवेशनां आसतली. उदरगतीच्या प्राधान्याचे रचनात्मक संवाद, कायदेशीर नवनिर्माण आनी सहभागी राज्यांमदी प्रादेशिक सहकार्याक पोसवण दिवपाचेर चर्चा जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आनी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हांच्या जोड पालवान नामनेचे शास्त्रज्ञ आनी गोयचे पूत प्राध्यापक रघुनाथ माशेलकार हांचो भोवमान सुवाळो आयोजित केला. हो सुवाळो 16 एप्रिलाक पणजे कला अकादमीत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातलो अशी माहिती GCCI अध्यक्ष प्रतिमा धोंड हांणी दिल्या. पणजे GCCI सभाघरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत ती उलयताली.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इन कोलॅबोरेशन विथ MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. हो आमी जो गोमंत गौरव सन्मान आमी डॉक्टर माशेलकरान दिता कारण तो आमच्या गोंयच्या मातेचो चलो पूत आमचो आनी ताका लागून आमी हे सन्मान आमच्या हातान जावचो म्हणून आमकां खूब दिसतालें आनी आज आमी तो करपा खातीर 16 तारखेर हो प्रोग्राम घडोवन हाडटात. आनी तांकां जे जे ते ज्या ज्या फिल्डान माहिर आसा त्या त्या फिल्डाचे आमी कॉन्क्लेव कशी घडोवन हाडूंक सोदता आनी ती कॉन्क्लेव आमी ताका नांव दिलां गोवा 2037.
ह्या वेळार गोवा 2037 नॉलेज, इंडस्ट्री अँड सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव जातली. जाल्यार कॉन्क्लेवच्या दरम्यान रिइमॅजिनिंग गोवाज फ्युचर, बॅलन्सिंग इंडस्ट्री अँड इकॉलॉजी, तशेंच गोवा एज अ ग्लोबल नॉलेज हब ब्रिंगिंग एकेडेमिया अँड इंडस्ट्री अशी चर्चा सत्रां जातली अशी माहिती वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचीव डॉ विजयन करीपल हांणी दिल्या. गोयची फिल्म निर्माती साईस्मा नायक हांणी तयार केल्लो AI निर्मीत लघुपट टोटो अ रेस्क्यूड लव्ह हाची 10 एप्रील 2026 दिसा ऑनलाईन जावपी AI झोन आंतरराष्ट्रीय AI फिल्म महोत्सवा खातीर निवड झाल्या. हो महोत्सव फक्त कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करून तयार केल्ल्या चित्रपटांचेर लक्ष केंद्रीत करता आनी AI चालीत सिनेमा खातीर जागतिक मंच म्हणून काम करता. साईस्मा नायक फोंडाची 21 वर्सां पिरायेची फिल्म निर्माती आनी तिणें पणजीच्या डॉन बॉस्को कॉलेजींतल्यान मास कम्युनिकेशन पदवी प्राप्त केल्या. टोटो अ रेस्क्यूड लव्ह हो चित्रपट टोटो नावाच्या एका भटक्या कुत्र्याची काणी सांगता ज्याका कोणे रस्त्यार सोडून दिल्लो असता आनी आतां तो रस्त्यार जगपा खातीर संघर्श करता. जेन्ना एक बायल ताका वाचयता तेन्ना ताचें जिवीत कशें बदलता हें तातूंत दर्शयलां. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदां खातीर अर्ज मागयल्यात. इत्सूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. संपादकीय सहाय्यक पदा खातीर वय 25 ते 50, विद्यापीठाची पदवी, पत्रकारितेत डिप्लोमा आनी 3 वर्सांचो पत्रकारितेचो अणभव. वृत्तवाचक पदा खातीर वय 25 ते 50, पदवी, कोंकणी भाशेंत निपुणता आनी कॅमेऱ्या मुखार सहज संवाद सादता येवपा सारकें व्यक्तिमत्व आसप गरजेचें. CG ऑपरेटर पदा खातीर 21 ते 50 वर्सां संगणक प्रमाणपत्र सयत 12वी उत्तीर्ण गरजेचें. वेबसायट सहाय्यक पदा खातीर पदवी सयत पत्रकारिता व जनसंवादात डिप्लोमा जाय. पात्र उमेदवारांनी आपलो बायोडेटा, रंगीत फोटो आनी सांक्षाकीत कागदपत्रां उपसंचालक वृत्त दूरदर्शन केंद्र आल्तिनो पणजी हांगा दिवची. खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान कांपाल पणजी हांगा आयोजीत केल्ले 19 वर्सां सकयल्या चल्यांचे खो खो सर्तीत दिवचल म्हालांतल्या मुळगांवच्या ज्ञानप्रकाश उच्च माध्यमीक विद्यालयान आंतर उच्च माध्यमीक विद्यालय राज्य पांवड्यावेल्या खो खो सर्तींत चल्यांच्या खो खो पंगडान उपवस्तादपण मेळयले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 33.4 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 22.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आता खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. एआय ड्राफ्ट पॉलिसी तयार करपाच्या फाटभुयेर म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खवटे हांणी गोवा टॅक्नॉलॉजी असोसिएशन, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीच्या जाळवणदारा कडेन खासा बसका घेतली. प्रितम हरमलकर आनी अंकिता कामत हांणी दाखल केल्ल्या याचिकांक परवानगी दिल्या उपरांत गोंय फाटो मुंबय उच्च न्यायालयान फोंडा विधानसभा पोटवेंचणुकेची अधिसुचना रद्द केली. गोंयच्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळा लोकसभा सभापती ओम बिर्ला हांचे आगमन जाले. गोंय विधानसभा आनी सीपीए इंडिया रिजन झोन 8 आयोजीत परिशदेत मुखेल सोयरे म्हणटे हाजीर रावतले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.